ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणि नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमर्तः शृण्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितः तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम। केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनं समरथं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तम् पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञाने शाङ्ग्रिसरोजलुब्धमनुब स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथक साक्षी स्वयं कापणि गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृद्धौतुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गतिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततं तुर्यत्वमासादितं वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनं रक्षस्वदीनाङ्कितम्। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।
यो माम एवं असम्मूढो जानाति पुरुषोत्तमम् स सर्वविद् भजति माम सर्वभावेन भारत। जो मला याप्रमाणे मोह न पावता मी पुरुषोत्तम असं जाणतो तो सर्वज्ञ होतो आणि सर्वज्ञ होऊन तो सर्व भावानी माझं भजन करतो असं भगवंतांनी या 19व्या श्लोकामध्ये सांगितलं। मी मागच्या वेळेला सांगितलं की एका तऱ्हेने हा गीतेचा उपसंहार आहे। भगवंतांच्या अंगाने भगवंतांनी या ठिकाणी त्यांचा जो उपदेश होता तो उपदेश कन्क्लूड केला, त्याचं एक प्रकारे समिंग अप केलं। मात्र खरा गीतेचा उपसंहार हा 18व्या अध्यायाच्या शेवटीच भगवंतांनी भगवंतांना अर्जुनांनी दिलेली जी कबुली आहे, नष्टो मोहा स्मृती लब्ध्वा त्वत्प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गत संदेहा करिष्ये वचनम तव, या अर्जुनाच्या कथनानी भगवद्गीतेचं जे मूळ कारण आहे उपदेशाचं त्याचा एकूण उपसंहार अर्जुनाच्या या कबुलीनी 18व्या अध्यायामध्ये झाला। सांगणाऱ्यांनी त्याचं सांगणं जरी परत एक गोळाबेरीज करून मांडलं तरी देखील ऐकणाऱ्यांनी ते तसंच तसं स्वीकारणं आणि मान्य करणं हे 18व्या अध्यायामध्ये घडलं। तशा प्रकारे 18वा आणि 19वा हा जो श्लोक 15व्या अध्यायातला, ज्या अर्थी यस्मात अक्षरम अतीतोयम, मी अक्षराच्या पेक्षा पलीकडचा, यस्मात क्षरम अतीतोहम अक्षरादपि चोत्तमः, मी क्षराच्या पेक्षा पलीकडचा आणि अक्षरापेक्षा देखील ज्या अर्थी उत्तम आहे त्या अर्थी सर्व लोकांमध्ये अतः अस्मि लोके, तसंच ज्ञानी पुरुषांमध्ये वेदेच प्रथित पुरुषोत्तमः, मी पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे। या अध्यायाचं नाव पुरुषोत्तम योग असंच आहे, पुराण पुरुषोत्तम योग असं या अध्यायाचं नाव आहे। आणि अशा प्रकारचा जो मी पुरुषोत्तम क्षर आणि अक्षर यांच्यापेक्षा श्रेष्ठ आणि अन्य म्हणून असणारा जो पुरुषोत्तम, अशा मला जो मोह न पावता जाणतो तो सर्वज्ञ होतो, ससर्ववित सर्व जाणणारा तो होतो आणि सर्व भावानी माझं भजन करणारा होतो। अशा या 18 आणि 19व्या श्लोकाच्या पुरतं जर बोलायचं झालं तर या विधानाची परिसमाप्ती या भगवंतांच्या कथनानी होते की तो सर्वज्ञ होतो आणि सर्व भावानी मला भजन कर माझं भजन करतो। परी हे असो ऐसिया मज पुरुषोत्तमाते धनंजया, जाणे जो पाहले या ज्ञान मित्रे। आधीच्या ओव्यांशी संदर्भ आहेच, कारण हे दोन श्लोक मिळून एक विधान पूर्ण होतं। आधीच्या ओव्या अशा आहेत, जो आपण पेची आपण या प्रकाशी तसे धनंजया, काय बहु बोलो जया नाही दुजे, तो गा मी निरूपाधिकू क्षराक्षरोत्तमू एकू, म्हणून म्हणे वेद लोकू पुरुषोत्तमू। परी हे असो ऐसिया मज पुरुषोत्तमाते धनंजया, जाणे जो पाहले या ज्ञान मित्रे। जो आपणच आपल्याला प्रकाशित करतो असा स्वसंवेद्य परमात्मा, त्याच्याबद्दल काय बोलायचं? तो एकमेव आहे, त्याच्यापेक्षा दुसरं या जगतामध्ये काहीही नाही। मत्तः परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय, असं सातव्या अध्यायात भगवंत जे स्वतःविषयी म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की तो आपणच आपल्या स्वतःचा प्रकाशक आहे, आपल्या स्वतःला प्रकाशक होऊन प्रगट करणारा आहे। याच्या संबंधी आणि काय बोलणार? खरं तर त्या एकाखेरीज या जगतामध्ये कोणतीच गोष्ट विद्यमान नाही, तो एकच सर्वत्र भरून राहिलेला आहे। तो गामी निरुपाधिकू, उपाधी रहित असा। उपाधी याचा अर्थ आपल्या जवळ असणारी, आपल्या पोझिशन मध्ये असणारी, ज्याला आपण आपली म्हणतो अशी गोष्ट त्याला उपाधी असं म्हणतात। तशा तऱ्हेने घर ही आपली उपाधी, पत्नी अथवा पती ही आपली उपाधी, आपली डिग्री ही आपली उपाधी। पूर्वी तर ती लिहायचे अगदी अमुक अमुक बीए बीटी अशा प्रकारे लिहायचे, ती उपाधी असते, म्हणजे आपल्या बरोबर नेहमीच राहणारी चिकटलेली अशी गोष्ट म्हणजे उपाधी। जसं आपल्या बरोबर आपला देह ही उपाधी आहे। मी वस्तुतः निसंग असताना, अविनाश स्वरूप असताना आणि अदृश्य अलक्ष जाणीव रूप निराकार निर्गुण असं माझं स्वरूप असताना, माझं म्हणजे आत्म्याचं शुद्ध स्वरूप, अशा आत्म्याचं माझं असं स्वरूप असताना, मी त्या आत्म्याच्या अधिष्ठानामुळेच दृश्य देह म्हणून राहतो। जर मला ओळखायचं झालं माझ्या पुरतं मी म्हणतो, तर तुम्ही माझ्या देहाला ओळखता। जर तुमच्या पुरतं बोलायचं झालं तर मी तुमच्या देहाला ओळखतो, पण त्या देहाच्या आत असणारं खरं आत्मस्वरूप हे तुमचं स्वरूप आहे। देह ही त्या आत्मस्वरूपाची खरं म्हणजे उपाधी आहे, पण मी तुम्हाला जाणायच्या ऐवजी तुमच्या उपाधीला जाणतो आणि उपाधीमुळे मी तुम्हाला जाणतो। तुम्ही मला जाणायच्या ऐवजी माझ्या देह मन आदी उपाधीला जाणता आणि उपाधीला जाणता म्हणून तुम्ही मला जाणता असं म्हणता। माझ्या उपाधीतल्या देखील अनेक गोष्टी तुम्ही जाणत नाही। माझे पूर्वकर्म तुम्ही जाणत नाही, माझं मन तुम्ही जाणत नाही आणि तुमचंही मन मी जाणत नाही। उपाधीमध्ये देखील काही स्थूलता आहे आणि काही सूक्ष्मता आहे। ही जी सूक्ष्मता आहे आणि स्थूलता आहे, ती स्थूलता आणि सूक्ष्मता या एकाच वस्तूची दोन टोकं आहेत। बघा मी काय म्हणतोय। जसं मी देह म्हणून तुमच्या समोर आहे, त्या देहाची अव्यक्त बाजू म्हणजे माझं मन आहे, जे तुम्हाला दिसत नाही। देह म्हणून आपण जे पाहतो त्याची अव्यक्त बाजू, त्याचं चित्त, त्याचं मन, त्याचं इंटेलेक्ट, बुद्धी त्याची, ही त्याची अव्यक्त बाजू आहे आणि ती दिसत नाही, पण एकाच वस्तूची ती दोन टोकं आहेत। माझा देह आणि त्याचीच दुसरी बाजू अव्यक्त असणारी मन, चित्त आदी, बुद्धी आदी, याच्याही बुडाशी आणि कोणीतरी आहे, ज्याला मी असं म्हणतो। अठराव्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनपणा न घेता मी ऐसे तत्वता स्फुरेते स्वभावता तुझे रूप असं म्हटलेलं आहे। अर्जुन हे नाव सोडून, अर्जुनपणा न घेता, मकरंद हे नाव सोडून, अभय कुमार हे नाव सोडून, विलास हे नाव सोडून, जो त्याच्याही आत असणारा मी मी म्हणून स्वतःला म्हणवणारा जो आहे त्याचा या नावाशी काही संबंध नाही. उद्या मकरंदच्या ऐवजी अरविंद नाव ठेवलं असतं तरी मीच ओ दिली असती. म्हणून नाव ही उपाधी आहे आणि ही उपाधी जो धारण करतो तो निरुपाधिक असा, खरं म्हणजे परमात्मा. तो गा मी निरुपाधिकू, तो मी खरं म्हणजे निरुपाधिक परमात्मा. आपल्याला जर ही जाणीव झाली तर आपण आणि परमात्म ज्ञान म्हणजे श्रीकृष्ण, श्रीकृष्ण आणि परमात्म ज्ञान याच्यात फरक नाही. 14वा अध्याय होऊन गेला. अगा ब्रह्म या नावा अभिप्रावो मीची पांडवा, मीची बोली जे आघवा शब्दी ई, पै मंडळ आणि चंद्रमा दोन्ही नव्हती सुवर्मा, तैसा मज आणि ब्रह्मा भेदू नाही. श्रीकृष्ण आणि ब्रह्म याच्यामध्ये भेद नाही, कारण श्रीकृष्णांना माहितीये की माझं खरं स्वरूप हे अविनाशी आहे आणि त्या अविनाशी स्वरूपानेच देह धारण केलेला आहे. ही जाणीव जेव्हा होते, हे ज्ञान जेव्हा होतं, तेव्हा देह देखील तितकाच सच्चिदानंद. यावत घटोपी मृण्मयाहा तावत देहा अपि चिन्मयाहा, असं वेदांचा अंतिम सिद्धांत आहे. ज्याप्रमाणे घट हा मृत्तिकेखेरीज बनलेला नाही, त्याप्रमाणेच देह देखील चिन्मय अशा तत्वापासूनच बनलेला आहे. पण तो चिन्मय तत्वापासून बनलेला देह खऱ्या अर्थाने किमतीला तेव्हा येतो की ज्या वेळेला त्या देहाच्या आत असणारा जो देही आहे त्या देहीला आपल्या स्वरूप विषयक बोध होतो. क्षेत्रज्ञ मी असं त्याच्या लक्षात येतं आणि हा क्षेत्रज्ञ परमात्म्याशी एक रूप हे त्याला समजतं. मग तो देह सोन्याचा होऊन जातो, जसा गोंदवलेकर महाराजांचा देह, स्वरूपानंदांचा देह, अक्कलकोट स्वामी महाराजांचा देह. ज्या देहात असणाऱ्या जीवाला आपण परमात्मा आहोत अशा प्रकारचं ज्ञान झालं, परमात्म ज्ञान झालं, तो देह परमात्म्याच्या किमतीला येऊन पोचतो. तो देहच देवासारखे लोक पूजायला लागतात. पण हे देखील अशा करता घडतं की त्याच्या आत असणाऱ्या शुद्ध जाणीव स्वरूपाशी ते तदाकार झालेले असतात. जो आपण पेची आपण या प्रकाशी तसे धनंजया, काय बहु बोलो जया नाही दुजे, तो गामी निरुपाधिकू क्षर अक्षरोत्तमू एकू. क्षर आणि अक्षर यांच्यापेक्षाही उत्तम असा कोणीतरी एक म्हणून म्हणे वेद लोकू पुरुषोत्तमू. लौकिकामध्येही त्याला पुरुषोत्तमच म्हणतात. आणि वेद म्हणजे जाणणारे किंवा ज्यांनी जाणलेलं आहे तेही त्याला पुरुषोत्तमच म्हणतात. परी हे असो ऐसिया मज पुरुषोत्तमा ते धनंजया, जाणे जो पाहले या ज्ञान मित्रे. ज्ञान मित्र ज्ञानरूपी सूर्य त्याचा उदय झाल्यानंतर पाहले या म्हणजे मी पुरुषोत्तम आहे असं ज्ञानरूपी सूर्याचा प्रकाश अंतर्यामी निर्माण झाला की मग तो जाणतो. चेईलिया आपुले ज्ञान जैसे नाहीची होय स्वप्न. तैसे स्फुरते त्रिभुवन वावो झाले. चेईलिया जागा झालेला झोपेतून, आपुले ज्ञान तैसे जैसे नाहीची होय स्वप्न. आपल्या ज्ञानाचा उदय आपल्या अंतर्यामी निर्माण झाल्यानंतर चेईल या आपुले ज्ञान, हे ज्ञान खरं म्हणजे आपलंच आहे. एरवी ज्ञान हे आपुले तरी पर ऐसे जाहले जे आवडोनी घेतले भव स्वर्गाधिक, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे ज्ञान परक नाही, हे आपलंच ज्ञान आहे. पण आपुला आपण पेया विसरू जो धनंजया, त्याची कारण या अज्ञाना मूळ. आपलाच आपल्याला जो विसर पडला, त्या विसरापोटी आपण आत्मज्ञान नावाची वस्तू साफ विसरून गेलो. खरं म्हणजे आपलंच ज्ञान. पण कुठे कोण आत्मा, कसं आलं आत्मज्ञान असं आपण म्हणायला लागलो. समर्थांनी ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपण असी आपण या नाव ज्ञान असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे जागा झाला की त्याला आपलं ज्ञान होतं आणि तो पुरुषोत्तमाशी समरस होतो. जैसे नाहीची होय स्वप्न, जागेत जागा झाला झोपेतून की जसं स्वप्न संपत, तैसे स्फुरते त्रिभुवन वावो झाले. ही ओवी अशा पद्धतीने लिहिलीये, चेईलिया आपुले ज्ञान जैसे नाहीची होय स्वप्न. त्याच्यात चेईलिया म्हणजे जाग झाल्यानंतर आपुले ज्ञान हे बाजूला ठेवायचे शब्द. चेईलिया जाग झालेल्याला जैसे नाहीची होय स्वप्न, स्वप्न नावाचा पदार्थ उरत नाही, तसं चेईलिया आपुले ज्ञान स्फुरते त्रिभुवन वावो झाले. दोन्हीकडे तेच शब्द घेऊन एक ओवी, दोन संकल्पना असं ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं. तसा जो अज्ञानाच्या निद्रेमध्ये घोरत होता बदबदा, जो चांगलाच घोरत होता अज्ञान रूपी निद्रेमध्ये, घोरण्याचा बदबदा आवाज कसा काय येतो काय, घोरण्याचे बरेच आवाज आपण ऐकलेले आहेत, पण बदबदा बदबदा हा काय आवाज आहे? पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बो, चेईलिया आपुले ज्ञान स्फुरते त्रिभुवन वावो झाले, तस आपलं ज्ञान आपल्यापाशी जागृत झाल्याबरोबर स्फुरणार जे त्रिभुवन आहे, त्रिभुवनाची मनोमय कल्पना ती नाही असं होऊन जात. जोपर्यंत ध्यानाला बसलेला आहे डोळे मिटले की विश्व नाहीस झालं. आपल्या पक्षी बाहेर विश्व चालू असतं, तरी देखील जो ध्याता आहे त्या ध्यात्याच्या पक्षी विश्व संपतं. डोळे मिटले संपलं. मी डोळे मिटून बसलो, तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात, तुमच्यातले दोन पाच जण उठून गेले, अजून दोन पाच जण नवीन येऊन बसले, मला त्याची दाद फिकीर नसते. उमदीकर महाराजांच्या बैठकी किती तासाच्या, 6 तासाच्या बैठकी, तर ते त्यांच्या शिष्यांना घेऊन बसायचे आणि बैठक सुरू झाली की महाराज डोळे मिटायचे. तासाभराने काही मंडळी जायची आणि 6 तास संपत आले की हळूच येऊन परत बसायची. डोळे उघडले की महाराजांना परत आपल्याबरोबरच सगळे लोक बसलेत असं वाटायचं. काही समजत नाही, लोक उठून गेले तरी समजत नाही. याचं कारण जगदाभास जो आहे तो निदान डोळ्यांनी दिसलेला मावळला डोळे मिटल्याबरोबर, प्रत्यक्ष जग दिसणं संपलं. पण ज्या वेळेला जगत असं दर्शन जरी संपलं तरी देखील मला परिसराची जाणीव असते, इथं बसलेला असतो तर मला माहीत असतं की आपण वर बसलोय, तुम्हाला माहीत असतं आपण खाली मांडी घालून बसलोय, तुम्हाला माहीत असतं की माझ्या पुढं अमुक व्यक्ती आहे, माझ्या मागं अमुक व्यक्ती आहे, माझ्या डाव्या हाताला उजव्या हाताला कोण बसलेला आहे, तिरक्या बाजूला चारही कोपऱ्यात कोण बसलेला आहे, अशी तुम्हाला आठ लोकांची जाणीव असते. डोळे मिटून बसलं तरी देखील डोळे उघडे असताना जे तेच आहेत असं गृहित धरून ती जाणीव आपली कायम असते. तुमच्या मनोमय विश्वामध्ये ते सगळे असतात आणि मग हळूहळू तुमचं मनोमय विश्व स्फुरायला जशी सुरुवात होते तसं तुम्हाला आठवतं की आज रविवार घरी गेलं की झालं आपल्याला बायको मंडईत पिटाळणार. तुम्ही मंडईत जाता, ध्यानाला बसलेले असता, पण तुम्ही मंडईत जाऊन येता. संध्याकाळी पाहुणे जेवायला येणार आहेत, त्यामुळे काय काय आणायचे याची यादी सुरू होते. थोड्यांना लक्षात येतं आपण ध्यानाला बसलोय, परत एक प्रयत्न मन आवरण्याचा. मनोमय विश्व चालू राहतं. या मनोमय विश्वामध्ये बाहेरच्या विश्वा एवढंच सामर्थ्य आहे. तिथेही तुम्ही बोलता, तिथेही तुम्ही व्यवहार करता, तिथेही तुम्ही हसता रडता चिडता रागावता निश्चय करता काम करता ऑफिसमध्ये जाता. सगळं मनोमय विश्वामध्ये चालू असतं, पण तुम्ही साक्षीत्वाचा प्रयत्न करता आहात. मधून अधून हे सगळं उमटतं आहे, मधून अधून नाहीसं होत आहे. अशा प्रयत्नामध्ये वृत्तीरहितता प्राप्त झाली. तुमची वृत्ती किंवा चित्तवृत्ती जे चिंतन करत होती ते चिंतन थांबलं, ते चिंतन थांबल्यावर मनोमय विश्व देखील नाहीसं झालं. मनोमय विश्व नाहीसं झालं की त्याचे परिणाम म्हणजे परिसराचं भान संपत. तुमच्या मागं पुढं बाजूला अजून तिरके बाजूला जे लोक होते त्या लोकांचं भान संपलं, शिवाय त्यांचं भान विचार आल्याबरोबरच संपलेलं असतं. पण जे विचार चालू असतात त्या विचाराचाही लय झालेला. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आता चित्तवृत्तीच्या अंगाने जगतामध्ये बाहेरच पडणं विसरून गेलेले आहात. अशी काही काळ स्थिती राहिल्यानंतर तुम्ही निर्विचार होता आहात, तुम्ही साक्षी राहिलेले आहात आणि शून्यतेचा अनुभव घेता आहात हेही विसरून जाता आणि फक्त जाणीवरूप तुम्ही शिल्लक राहता. आता तुम्हाला साक्षी राहायचं आहे हेही भान नाही, विचारच उठत नाही. त्यामुळे साक्षी शून्याचा साक्षी दीर्घकाळ साक्षी राहू शकत नाही. आता आता फक्त तुम्हाला तुमचं भान आहे, तुम्ही आहात एवढं भान आहे. पण या भानाबरोबर जसे आरशात दिसता तुम्ही तर तसं भान नाहीये, केवळ जाणीव रूपाने मी आहे एवढंच भान तुम्हाला आहे. तुम्ही स्वस्थ झालेले आहात, तुम्ही शांत झालेले आहात. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या असं लक्षात येतं की हा जो शांत स्वरूप कोणी आहे तोच परमात्मा आहे, तोच सच्चित आनंद स्वरूप आहे असं तुमच्या लक्षात येतं. तुमच्या याचा अर्थ जो तिथं एकमेव शिल्लक राहिला तो स्वसंवेद्य आहे, त्याच्याच लक्षात येतं आपलं असं स्वरूप आहे. ते ज्ञानेश्वर महाराज म्हणताय, चेई लिया आपुले ज्ञान. तुमचं ज्ञान जाग झालं, तुमच्या ज्ञानाला जागृती आली, तुम्हाला समजलं की आपण परमात्मा स्वरूप आहोत. अशा वेळेला काय होत असेल तर स्फुरते त्रिभुवन वावो झाले. स्फुरणार सगळं त्रिभुवन विश्व नाहीस होऊन गेलं. तुम्ही विसरलात कोण पंतप्रधान झालं, कोण शपथ घेणार आहे, कोणी राजीनामे दिले, कोण जेलमध्ये गेले. आता काही पत्ता नाही राहिला, तुम्हाला तुमचाच पत्ता नाही राहिला. फक्त एक जाणीव रूप आणि तो जाणीव रूप त्यालाही बोध झालेला आहे अशी परिस्थिती निर्माण झाली. का हाती घेतली या माळा, फिटे सर्पाभासाचा काटाळा. दोरी आहे की साप आहे, दोरी आहे की साप आहे, आढा आहे, खुंटे आहेत, चांगला चांगल्यापैकी उजेड नाहीये, अगदी बारीक मंद प्रकाश आहे. तिथून कुठून तरी काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं, पाहिलं तर खुंटी कपडे वाळत घालण्याची दोरी, त्याच्यावर आणि काहीतरी असं आहे, त्याचं आढ्याकडं तोंड साप आहे असं तुम्हाला वाटायला लागलं. बहुतेक साप आला, साप तिथं आहे असं वाटायला लागलं. आता हा साप जाणार कसा? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हाती घेतलिया माळा पिटे फिटे सर्पाभासाचा काटाळा. सर्पाभासाचं जे भय आहे ते भय शेवटी एकदा पाहावंच तिथं काय आहे, म्हणून असं असं केलं, जरा काठीने हलवलं तर काहीच नाही असं वाटलं, हात लावला अरे दोरी गेला, सर्पाभास नाहीसा झाला. का हाती घेतलिया माळा तिथे सर्पाभासाचा काटाळा, तैसा माझे निबोधे टवाळा नागवेतो. तसा माझा बोध झाला, बोध माझा म्हणजे परमात्म्याचा, तो बोध होतो याच्या अंतःकरणात. जो ध्यानाला बसलेला आहे त्याच्या अंतःकरणात, ज्याच्या अंतःकरणात बोध होतो तो आपल्या नावारूपाला विसरतो, उपाधीला विसरतो, देहाला विसरतो आणि त्या बोधाशी समरसता पावतो. आता तो परमात्मा होऊन गेला. तैसा माझे निबोधे टवाळा नागवे तो. आता मिथ्याभास जगदाभास या जगदाभासापासून तो वाचतो. लेणे सोनेची जो जाणे तो लेणेपण ते वावो म्हणे. मी अशी एक गोष्ट वाचली ती की मुलगा 10 वर्षांचा, वडील गेले, तशी बिकट परिस्थिती घरावर आली. सुरुवातीचे काही दिवस गेल्यानंतर आईनी मुलाला असं सांगितलं की हे जे देव आहेत, दत्तगुरु होते, ते दत्तगुरु माग असणारी गाय, कुत्रे, 2-3 कुत्री बाजूला, त्यांच्या हातात तो त्रिशूळ, शस्त्र अशी एक मूर्ती सोन्याच्या आणि बऱ्यापैकी उंच अशा मूर्ती. सगळं जरी गेलं तरी तेवढं सोन्याचं राहिलेलं होतं. तर आई म्हणाली की जा, याची किंमत किती येते ते बघून ये. तर लहान मुलगा आहे असं पाहून सोनार म्हणाला की दत्तगुरु आहेत. आता आत्ताच्या भाषेत सांगायला पाहिजे, गोष्ट वाचली तर ती भाषा म्हणजे फार तुम्हाला वाटेल की सोनं इतकं कमी भावात कसं, म्हणून दत्तगुरु आहेत तर आजचा सोन्याचा भाव तुम्हाला सांगतो 29,100 आहे बरं का. 29,110 ग्रॅम प्रमाणे दत्तगुरूंचं जे वजन आहे त्याप्रमाणे आणि मागं जी गाय आहे तर ती गाय 25,000 घेऊ कारण पवित्र आहे आणि ती जी कुत्री आहेत तर ती कुत्री 15,000 घेऊ याप्रमाणे घेऊ आणि शस्त्र वगैरे आहेत तर ती अशीच एका किमतीला घेऊ. आई म्हणाली की फक्त दाखवून ये विकू नकोस माल सांग किती. त्यांनी सांगितलं की सोनार असं म्हणाला की दत्तगुरु 29,100 आणि काय ज्या किमती असतील त्या. आणि आई म्हणाली की आता असं कर ते अजून एक आपल्या ओळखीचे सराफ सोनार आहेत तू कुठे गेला होतास या सराफाकडं आता त्या दुसऱ्यांकडे जा. त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी ते सगळं पाहिलं घासून पाहिलं त्या दगडावर वगैरे ताऊन आणि सुलाखून म्हणतात बर का. ताऊन याचा अर्थ ते अग्नीमध्ये टाकतात त्याचा रंग जर तसाच राहिला तर चांगलं रंग काळपट पडला तर तेवढ्या प्रमाणात तांब अथवा चांदी मिसळलेली आहे. आणि सुलाखा म्हणजे एक टोचा घेतात आणि तो टोचा आणि त्याला हात खोलपर्यंत एक भोक टोचाच मारतात म्हणजे बाहेर केवळ पत्र आणि आत दुसराच काही धातू आहे याला सुलाखा म्हणतात. ताऊन सुलाखून त्यांनी ते पाहिलं सगळं ते सगळं चांगलं 100 नंबरी होत. तर तो म्हणाला सगळं हे 29,100 प्रमाणे एवढं वजन आणि इतके इतके होतील. त्याला मुलाला फार आश्चर्य वाटलं की कुत्रा देखील एवढ्या त्याच किमतीला आणि दत्तगुरु ज्या किमतीला त्याच किमतीला सगळं. तर आई म्हणली अरे सगळं मिळून सोनच आहे सोनाराला काही फरक पडत नाही. लेणे सोनेची जो जाणे तो लेणेपण ते वावो म्हणे. सोनाराला फरक पडत नाही तुमच्या पाटल्या आहेत का बांगड्या आहेत. पाटील या नावावरून पाटल्या नाव पडलं असेल. पाटल्या म्हणजे काय पाटलांची बायको घालते त्या पाटल्या मला वाटत. सोनाराला काही फरक पडत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात लेणे सोनेची जो जाणे तो लेणेपण ते वावो म्हणे. त्याला अलंकार काय जे असतील ते सगळं सोनं सोन्याच्या किमतीतच तो बोलणार सोन्याची भाषा हे सगळं त्याच्या दृष्टीने सोनं घेणाऱ्याच्या दृष्टीने त्याच्या आवडीप्रमाणे ज्याला जे आवडेल ते त्याच्याच तो बांगड्या करेल त्याच्याच पाटल्या करेल त्याचेच गोठ करेल त्याचेच तोडे करेल. ते सगळं वापरणाऱ्याच्या आवडीप्रमाणे. तेवी मी जाणोनी जेणे वाळीला भेदू त्याप्रमाणे ज्यांनी परमात्मा जाणला त्यांनी भेद टाकून दिला. त्याच्या असं लक्षात येतं की पुरुषोत्तम एकदा जाणला की तोच पुरुषोत्तम अक्षर पुरुष झालेला आहे आणि तोच पुरुषोत्तम क्षर पुरुष देखील झालेला आहे. क्षर आणि अक्षर मिळून पुरुषोत्तमच आहेत. मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू मीची एकू स्वत सिद्धू. जो आपणे नसी भेदू नेणो निया जाणे. मग तो असं म्हणतो की सर्वत्र एकच जगामध्ये एकची ब्रह्मगड्या सगळीकडे एक परमात्माच नटून राहिलेला आहे. मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू मीची एकू स्वत सिद्धू. मीच भरून राहिलेलं आहे. किंवा त्या आनंदमयी मा म्हणत असत तसं वही तो आहे तोच एक आहे किंवा मीच सर्वत्र आहे. जो आपणे नसी भेदू नेणोनिया जाणे. आपल्या देहा सकट तो आता भेदच जाणत नाही. आपल्या भेदबुद्धीचं कारण आपली देहबुद्धी आहे. ते कोणाचं वचन आहे टू बी इज टू बी रिलेटेड अँड टू बी रिलेटेड इज टू बी इन कॉन्फ्लिक्ट. मी कोणीतरी आहे असं म्हटलं की मग मग माझे तयार होतात, परावे तयार होतात आणि मग स्पर्धा सुरू होते, असूया सुरू होते, संघर्ष सुरू होतो, भांडणं सुरू होतात। तेनेची सर्व जाणितले हेही म्हणणे थेकुले, जे तया सर्व उरले द्वैत नाही, त्याला आता सर्वत्र अद्वयत्वानी एक परमात्माच शिल्लक आहे असं लक्षात आलं आपल्या सकट। त्यामुळे तो सर्वज्ञ आहे, त्यांनी सर्व जाणलं हे म्हणणं देखील कमीच आहे। जे भगवंतांनी जे म्हटलं ना स सर्ववित, हे सर्ववित त्याला म्हणणं हे देखील खरं म्हणजे बरोबर नाहीच, हे देखील जरा कमीच आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। जे तया सर्व उरले द्वैत नाही, सर्वच त्याला परमात्माच शिल्लक राहिला, द्वैतच आता त्याच्या दृष्टीने नाहीस झालं। म्हणून माझी या भजना उचित तोची अर्जुना, म्हणून तोच खऱ्या अर्थाने माझ्या भजना करता सर्वस्वी योग्य आहे। श्लोक आठवायचे, महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतिम आश्रिताः भजन्ति अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम व्ययम्। माझ्या भजनासाठी सर्वस्वी तोच एक योग्य आहे। दैवी प्रकृतीचा आश्रय केलेले महात्मे अनन्य मनस होऊन मला भजतात, तेच माझ्या भजनाला खऱ्या अर्थाने योग्य असतात। बाकीच्यांनी केलेलं भजन, बाकीच्यांनी केलेलं भजन हे सर्वत्र मी आहे असं न जाणता केलेलं असतं। आमचा गणपती, आमच्या गणपतीची आरास, आमच्या गणपतीचे दागिने, आमच्या गणपती समोर आम्ही करून ठेवलेला प्रसाद, तुमचा गणपती, तुमचा गणपती जास्त चांगला आहे हो दिसायला, कुठून आणली मूर्ती? ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की आता त्याच्या भजनामध्ये द्वैतच राहिलं नाही, म्हणून माझी या भजना उचित तोची अर्जुना, माझं भजन करण्यासाठी खरं म्हणजे तोच उचित आहे। कारण गणपती गणपतीवरून मारामाऱ्या, दोन मंडळांमध्ये मारामाऱ्या, अटक, तलवारी, काय 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 त्याच्यातून निष्पन्न होईल काही सांगता येत नाही। आम्ही तर राहत होतो त्या भागामध्ये गणेश उत्सवामध्ये, विलासला माहिती आहे, गणेश उत्सवामध्ये जे वैमनस्य निर्माण व्हायचं तर ते पुढच्या जे दिवाळी जानेवारी पर्यंत त्याच्या मधून अधून मारामाऱ्या चालू असायचं। काय आहे हे? माझ्या भजना करता उचित नाहीतच, योग्य नाहीतच, कारण मला नीट जाणतच नाहीत। त्यांचं जे मला जाणणं असतं ते त्यांच्या अहंकाराने भरलेलं असतं। गगन जैसे आलिंगना गगनाचिया, जसं गगनच गगनाच्या आलिंगना करता योग्य, तसा वेळ संपली, तसा हा माझा भक्तच माझ्या भजना करता योग्य, जो व्यापक झाला असा। क्षीरसागरा परगुणे, किती ओव्या राहिल्यात, 5-6 ओव्या आहेत, होणार नाहीत। म्हणून माझी या भजना उचितो उचितु तोची अर्जुना, गगन जैसे आलिंगना गगनाचिया। गगनाला गगनाशी मिळणं हे सहज आहे। घटामध्ये असणारा आकाश आणि बाहेरचा आकाश हे मुळातच एक आहेत। आम्ही घटाकाश म्हणून ओळखतो ते घटाच्या केवळ आकारामुळं, त्याच्या सापेक्ष आत असणारा आकाश हे आम्ही घटाकाश म्हणतो एवढंच। बाकी इथून तिथपर्यंत त्याला प्रवास करायला लागत नाही, ते मुळातच एक असतं आणि घट फुटला तर एक रूप होऊन जात। तसा तो देह असेपर्यंत मदभावानी भरलेला असतो, मदभावानी भजन करत असतो आणि देह गेल्यानंतर माझ्या पुरुषोत्तमाशी समरस होतो। म्हणून माझी या भजना उचितू तोची अर्जुना, गगन जैसे आलिंगना गगनाचिया, क्षीर सागरा परगुणे की जे क्षीर सागर चिपणे, अमृतची होऊनी मिळणे अमृती जेवी। पुढच्या वेळेस बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरि 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 स्वामी जी, स्वामी जी नारायण नारायण। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।
श्री राम काही निवेदन आहेत। परमपूजनीय स्वामीजींचा वाढदिवस आपण येत्या रविवारी सकाळी 8 ते 9:30 या वेळात गणेशपुरम येथे साजरा करणार आहोत। आपण सर्वांना या कार्यक्रमाचं सस्नेह निमंत्रण। तसंच परगावच्या साधकांसाठी आपण या कार्यक्रमाचं ऑडिओ ब्रॉडकास्टिंग देखील करणार आहोत। रविवारी सकाळी हा मोठा कार्यक्रम झाल्यामुळे रविवारच्या सायंकाळच्या केंद्राला सुट्टी आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी। येत्या बुधवारचं केंद्र माया अपार्टमेंट्स येथे होणार आहे आणि त्याची वेळ सायंकाळी 7:30 ते 8:30 अशी आहे। आठवड्यातून एकदा ज्यांचा नमस्काराचा वार आहे त्यांनी शांतपणे रांगेतून पूजनीय स्वामीजींना नमस्कार करावेत। निवेदन संपली।